नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. आसामच्या 9,35,000 अधिक लोकांची आधारपत्र देण्याला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. 2019 फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान एनआरसी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिपशी संबंधित बायोमेट्रिक प्रक्रियेतल्या काही बाबींमुळे या आधारपत्रांची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. यासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या लोकांना येत्या 15 ते 30 दिवसात आपली आधारपत्र मिळणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सामान्य नागरिक, विविध स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, इतर भागधारक आणि संबंधित संस्थांकडून मतं आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत. खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालच्या संसदेच्या संयुक्त समितीनं या सूचना मागवल्या आहेत. यासंदर्भातली जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या 15 दिवसात संबंधितांनी आपली मतं मांडावीत असं या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी बी श्रीनिवासन यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीनिवासन हे 1992 तुकडीचे भारतीय पोलीस सेवा बिहार केडरचे अधिकारी आहेत. दिल्लीच्या कथित मद्यधोरण घोटाळ्याशी संबंधित सीबीआयच्या एका प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 3 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर दूरदृश्य प्रणालीद्वारे केजरीवाल यांना हजर करून घेण्यात आलेल्या सुनावणीत न्यायालयानं हा निर्णय दिला. प्रधानमंत्री जनधन योजनेला आज 1 दशक पूर्ण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत 53 कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात एकीकृत निवृत्ती वेतन योजना युनिफाईड पेन्शन स्कीम जशीच्या तशी लागू करण्यासाठी येणाऱ्या अतिरिक्त खर्चाला वित्त विभागानं मान्यता दिली आहे. या योजनेची मार्गदर्शक तत्वं महाराष्ट्रात लागू करण्यासाठी वित्त विभागाला प्राधिकृत करण्यात येत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मुंबईत जे हॉस्पिटलमध्ये आज अत्याधुनिक अँटी मायक्रोबियल इमर्जन्सी वॉर्ड अर्थात सूक्ष्मजीव प्रतिरोधक कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं. इस्रायलचे निवासी परराष्ट्र व्यवहार महासंचालक कर्नल याकोव ब्लिस्टाईन यांच्या हस्ते या सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. या कक्षाला आधुनिक प्रतिजैविक अक्रेलिक रंग देण्यात आला आहे. या रंगामुळे 99.99% जीवाणू आणि विषाणूंवर नियंत्रण मिळवता येतं. यामुळे रुग्णांची सुरक्षा आणि संसर्ग नियंत्रणात मोठी मदत होते असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मालवणमध्ये राजकोट इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडीतर्फे आणि शिवप्रेमी नागरिकांतर्फे मालवणमध्ये मोर्चा काढण्यात येणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या अपर तहसील कार्यालयानं आज शहरानजीक मौजे देवळाई परिसरात गौण खनिजाचं अनधिकृत उत्खनन आणि वाहतूक करणारी 11 वाहनं जप्त केली. अपर तहसीलदार नितीन गर्जे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या वाहनांमध्ये 5 पोकलेन आणि 6 हायवा ट्रकचा समावेश असून ही सर्व वाहनं तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत. नाशिक शहरासह उपनगरात रात्रभर पावसाचा जोर कायम होता तर पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाण्याची पातळी आणखी वाढली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी 64% पोहोचली आहे. धरणात सध्या 66,666 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे परिसरातल्या विहिरी आणि कूपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना बागायती शेती करण्यास मदत होणार आहे. दरम्यान गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात भारताचा भाला फेकपटू सुमित अंतिल आणि गोळा फेकपटू भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक असतील. या स्पर्धेत 84 भारतीय क्रीडापटू सहभागी झाले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.
ठीक आहे.